आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 30 मार्च रोजी नागपूरच्या दौऱ्यावर। पंतप्रधानांच्या हस्ते होणार विविध प्रकल्पांचे उद्घाटन, अभिवादन कार्यक्रमांना लावणार हजेरी। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई मदतीचा अतिरिक्त हप्ता 1 जानेवारी 2025 पासून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख चळवळ राबवावी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे। आणि 41.9° सेल्सिअस कमाल तापमानासह आज विदर्भात नागपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी अर्थात रविवारी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर असणार आहेत। त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नागपूरच्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात दर्शन घेतील आणि त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देतील। नंतर ते नागपूर इथं माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरची पायाभरणी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील। या प्रकल्पांतर्गत 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक 14 ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्र चिकित्सा सुविधांचा उपलब्ध होतील। मोदी शहरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे UAV साठी लॉयटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि रनवे सुविधेचे देखील उद्घाटन करणार आहे। यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेकलसाठी 1250 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोडरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे। महाराष्ट्राच्या भेटीनंतर पंतप्रधान छत्तीसगडमधील बिलासपूरला जातील आणि 33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचं लोकार्पण करतील। पंतप्रधान मोदी येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। दरम्यान रेशीमबाग येथील स्मृती भवन आणि दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचे आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शक्तीस्थळावर प्रशासनातर्फे विविध विकास कार्यांना वेग देण्यात आला आहे। संपूर्ण परिसरात स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे। याशिवाय दीक्षाभूमीवर रंगरंगोटी केली जात असून आवारातील सर्व रस्त्यावर नव्याने डांबरीकरण केले जात आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याप्रसंगी स्मृती भवन आणि दीक्षाभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता DA आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई मदत DRचा अतिरिक्त हप्ता 1 जानेवारी 2025 पासून देण्यास मंजुरी देण्यात आली। ही वाढ मूळ वेतन निवृत्ती वेतनाच्या 53% दरापेक्षा 2% वाढ दर्शवते। याचा फायदा सुमारे 48.66 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल।
एम्प्लॉयज और पेंशनर्स के लिए DA और DNS रिलीफ को 53% से बढ़ा के 55% किया गया है विद इफेक्ट फ्रॉम 1/1/25। दिस विल बी अ वेरी बिग हेल्प फॉर ऑल द एम्प्लॉयज इन द गवर्नमेंट एंड द पेंशनर्स आल्सो।
केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम 2025 साठी फॉरेस्टिक आणि पोटॅश खतांवर पोषक तत्वावर आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली। खरीप हंगाम 2024 साठी अर्थसंकल्पीय आवश्यकता अंदाजित 37,216.15 कोटी रुपये असेल। ही 2024-25 रबी हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे 13,000 कोटी रुपये अधिक आहे। याशिवाय निर्यात आधारित अर्थव्यवस्थेविषयी वैष्णव यांनी सरकारच्या धोरणाची माहिती दिली।
आज फिनिश्ड गुड्स का इंपोर्ट करीब स्टेबल हो गया है और ज्यादा इंपोर्ट नहीं होता बिकॉज वी हैव स्टार्टेड मैन्युफैक्चरिंग द फिनिश्ड गुड्स। इस स्कीम के बाद में कंपोनेंट्स की मैन्युफैक्चरिंग जब इंडिया में बनने लगेगी उसका इंपोर्ट भी अपने आप कम हो जाएगा। एक हमें बहुत बड़ा सिग्निफिकेंट माइंडसेट चेंज लाने की जरूरत है। माइंडसेट चेंज ये है, हमें अपने इंपोर्ट के सब्स्टिट्यूशन के माइंडसेट से बाहर निकल के वी मस्ट स्टार्ट थिंकिंग हमें एक्सपोर्ट लेड ग्रोथ के तरफ से जाना चाहिए। मतलब हमारी ग्रोथ भारत से मैन्युफैक्चर्ड प्रोडक्ट्स दुनिया भर में जाए, एक्सपोर्ट हो, उस पॉइंट ऑफ व्यू से देखना चाहिए क्योंकि ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। हा या मालिकेचा 120वा भाग असेल। केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 अर्ज मागवण्यात येत आहेत। इच्छुक उमेदवार येत्या 1 एप्रिलपासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। हा पुरस्कार दरवर्षी देशभरात 5 ते 18 या वयोगटातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो। शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो। केंद्रीय मंत्रालयाने अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवली आहे। अधिक माहितीसाठी www.awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। संपूर्ण अमरावती जिल्हा लवकरच क्षयरोग मुक्त करण्यात येणार आहे। यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा सुयोग्य वापर करावा, टीबी मुक्त ग्रामपंचायत ही लोकाभिमुख मोहीम चळवळ म्हणून राबवावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत रौप्य महोत्सव गौरव सोहळा 2024 आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। राज्यातल्या 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे। शासनाने विमा कंपन्यांना द्यायचा 2852 कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यात मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले। याअंतर्गत खरीप 2022 आणि 2022-23 या हंगामासाठी 2,87,00,000 रुपये, खरीप 2023-24 181 कोटी रुपये तर रबी 2023-24 साठी 63,14,00,000 रुपये आणि खरीप 2024-25 2,308 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे। 41.9° सेल्सिअस कमाल तापमानासह आज विदर्भात नागपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण ठरला। नागपूर पाठोपाठ अकोला इथं 41.7, चंद्रपूर इथं 41.6, वर्धा 41.5 तर अमरावती इथं 41° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कमाल तापमानात सातत्यपूर्ण वाढ होत आहे। याशिवाय विदर्भात यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40°च्या पलीकडे आहे। आगामी काही दिवस येत्या 1 एप्रिलपर्यंत हवामान सर्वत्र कोरडं राहणार असल्याचा अंदाज असून 1 एप्रिल रोजी नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी वर्षाव करू शकतात असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 सरासरी पाऊस झाला असला तरी सध्या उन्हाळा सुरू असल्याने जिल्ह्यातील 2 मध्यम प्रकल्पाचे जलसाठे झपाट्यानं कमी होत आहेत। 27 मार्च रोजी जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात 25.56% जलसाठा शिल्लक असून याच धरणात गेल्या 5 काळात 34.17% जलसाठा होता। शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 30 मार्च रोजी नागपूरच्या दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते होणार विविध प्रकल्पाचं उद्घाटन, अभिवादन कार्यक्रमांना लावणार हजेरी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदतीचा अतिरिक्त हप्ता 1 जानेवारी 2025 पासून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख चळवळ राबवावी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आणि 41.9° सेल्सिअस कमाल तापमानासह आज विदर्भात नागपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.